प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते। इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः। तरी मीचि एका सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासूनी आघवा निर्वाहो यांचा। कल्लोळ माळा अनेगा जन्म जळींची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवनही जळ। ऐसे आघवीची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचोनी नाही विश्वीये। ऐसिया व्यापका माते मानोनी जे भजती भलते थे परी साचो कारे उदिते प्रेम भावे। देश काळ वर्तमान आघवे मजसी करूनी अभिन्न जैसा वायु होवूनी गगन गगनीची विचरे। ऐसे निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवोनी माते। जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्ती योगू निश्चित जाण माझा।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर। दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलेली आत्मनिवेदन भक्ती आपण गेले दोन रविवार पाहतो आहोत। दशक सहा समास दोन ब्रह्मपावन नाम समास हे काही काही समास तर अतिशय महत्वाचे असे। हा समास आज आपण पाहणार आहोत। ब्रह्मबोधानी जो पावन झाला ज्यांनी ब्रह्मबोध आपल्या जीवनामध्ये उतरवला ज्या ब्रह्मबोधामुळे त्याचं जीवन धन्य झालं तो ब्रह्मबोध त्याच्या अंतरयामी कशा रीतीने उतरला आणि त्याचं जीवन कशा प्रकारे धन्य झालं हे या समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे। समर्थांचा प्रत्येक समास हा परिपूर्ण आहे। प्रत्येक समासामध्ये परिपूर्ण परमार्थ समर्थांनी सांगितलेला आहे। ब्रह्मबोध ही गोष्ट ब्रह्मपावन ते पर्यंत घेऊन जाणारी हा ब्रह्मबोध उपदेशाशिवाय होत नाही। ग्रंथ वाचून ब्रह्मबोध होईल असं नाही, होणार नाहीच। कुठलंही शास्त्र असं सांगत नाही की केवळ वाचन आणि ते होईल. त्याच्यासाठी उपदेशच घ्यावा लागतो. म्हणून समर्थांनी उपदेशापासून ब्रह्मबोधापर्यंतची एक परंपराच या समासामध्ये सांगितली. केवळ स्वतःच्या बुद्धीनी आणि चिंतन करून आणि वाचन करून आपल्या शक्तीनी ब्रह्मबोध प्राप्त होईल असं नाही. या समासामध्ये सुरुवातीला समर्थ एक गोष्ट गृहीत धरून आपल्याशी बोलतात, ती म्हणजे उपदेशानेच ब्रह्मबोध प्राप्त होईल. आणि हा उपदेश हा अशा प्रकारचा पाहिजे की ज्या उपदेशाने सायोज्य मुक्ती प्राप्त होईल. उपदेश अनेक प्रकारचे असू शकतात. जसं ज्ञानाबद्दल समर्थांनी सांगितलं, ज्ञान अनेक प्रकारचं असू शकेल पण मुख्य ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. तसा उपदेश देखील अनेक अंगांनी असू शकेल. सदा दात घासोनी तोंडा धुवावे इथपासून उपदेश सुरू होईल. वस्त्र मळीण असू नयेत, दंत चक्षू आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण हे स्वच्छ असावेत इथपासून उपदेश असू शकेल. पण हा मुख्य उपदेश असत नाही. नीतीविषयक उपदेश देखील असू शकतो. सदाचार विषयक उपदेश देखील असू शकतो. आदर्श जीवनामध्ये काय काय असायला पाहिजे, कसं प्रातःकाळी उठावे इथपासून एक निहारी करावी, व्यायाम करावा. पण मुख्य उपदेश म्हणजे समर्थ म्हणतात की ज्यामुळे सायोज्य प्राप्ती होईल तो मुख्य उपदेश. सायोज्य प्राप्ती ज्या उपदेशानी प्राप्त होते म्हणून समर्थ म्हणतात की नाना मतांचे पेखणे कामा नये सर्वथा. उपदेशामध्ये नेमकेपणाच हवा. अनेक प्रकारची मतं एकाच वेळेला सांगून उपदेश फार पघळ होता कामा नये. ब्रह्मज्ञाने बिन उपदेश तो म्हणो नये विशेष. आणि उपदेश हा ब्रह्मज्ञानाचाच असावा, बाकीचे उपदेश हे सामान्यच समजावे. जसं जीवन उत्तम राहण्यासाठी, आरोग्यपूर्ण राहण्यासाठी धान्यच खाण्याची आवश्यकता आहे. भुसा खाऊन शरीर संवर्धन होणार नाही. धान्य वीण जैसे भूस खाता नये. धान्याच्या बरोबरीने थोडासा काहीतरी भुसा शरीरात जावा. जर सालपट जायची असतील तर ती जावीत, पण धान्य जाणं गरजेचं आहे. नाना काबाड बडविले ना तरी तक्रची घुसळिले अथवा धुणची सेविले सावकाश. नाना साली भक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या, खोबरे सांडून खादल्या नरोट्या दैशा. पुष्कळ प्रकारचा काबाड कष्ट कडबा बडवायचा किंवा ताक घुसळत राहायचं अथवा धुणच धूत राहायचं, अशा प्रकारचे कष्ट देणारे जे उपदेश असतात त्या उपदेशांमध्ये नेमकेपणा ज्यामुळे जीवनाचा येणार नाही आणि कष्टच अति होतील अशा गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. जसा घर सोडून साली खाव्यात किंवा नुसत्या चोळट्या चोखाव्यात किंवा खोबरं सांडून नरोट्या खाव्यात असं समर्थ म्हणतात. इतका ब्रह्मज्ञानाला समर्थांच्या पक्षी महत्वाचा असा भाग जीवनामध्ये आहे. ब्रह्मज्ञाने विण नाना उपदेशाचा सीड, सार सांडून असार कोण शहाणा सेवी. म्हणून सार ज्याच्यातून मिळत अशा प्रकारचा उपदेश असावा. उपदेश घेणाऱ्यांनीही लक्षात घ्यावं की आपण कोणता उपदेश घेतो आहोत. उपदेश करणाऱ्यावर तर असेलच, ज्याला जेवढं माहिती आहे तेवढा तो उपदेश करतो. पण उपदेश घेणारा आहे त्याच्याकडेही काही बुद्धी पाहिजे की कशाचा उपदेश आपण घ्यायचा आणि जीवनामध्ये कशाला महत्व देऊन आपण राहायचं. असं जेव्हा असेल तेव्हा मात्र तो संतांना शरण जाईल. ज्यांनी शाश्वत जाणलेलं आहे, ज्यांनी शांती प्राप्त करून घेतलेली आहे, अशा व्यक्तीला तो शरण जाईल आणि त्याला जीवन जगण्याचा मार्ग तो विचारेल. एवढ्या निरूपणानंतर समर्थांच्या हे निश्चित झालं की उपदेश घेणाऱ्याला देखील एक बुद्धी पाहिजे आणि आपण कशाचा उपदेश घेणार आहोत हे त्यांनी ठरवलं पाहिजे. बाकीचे उपदेश आहेत ते या ब्रह्म पावन नाम समासामध्ये समर्थांनी गौण लेखलेले आहेत. त्यांनी जीवन धन्य होत नाही असं मात्र समर्थांचं म्हणणं नाही. जीवनाला प्रत्येक टप्प्यावर काही ना काहीतरी आवश्यक आहे, पण मुख्य उपदेश हा ब्रह्मज्ञानाचा घ्यावा असं समर्थांचं म्हणणं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मी जो उपदेश करतो आहे तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो आहे. आता ब्रह्म जे का निर्गुण तेची केले निरूपण, सुचित करावे अंतःकरण श्रोते जनी. आता वक्त्याला हे भान आहे की कशाचा उपदेश करायचा आणि श्रोत्यांनीही भान ठेवलेलं आहे की कशाचा उपदेश स्वीकारायचा. आता श्रोत्यांनी आपलं अंतःकरण सुचित करावं. ज्ञानेश्वर महाराज देखील शारदेची चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्त आणोनिया. असंच म्हणतात श्रोता देखील एक कंडिशन पाहिजे. भ्रमलेला श्रमलेला कोणत्या तरी कामना सतत मनात घोळवत असणारा, त्यामुळे जे सांगितलं जात आहे ते अंतःकरणात शिरत नाही अशी स्थिती असणारा असा श्रोता उपयोगाचा नाही. त्याचं अंतःकरण सुचित पाहिजे, अति हळुवारपण चित्ताला पाहिजे, कारण ही सूक्ष्म गोष्ट सांगितली जाते आहे. समर्थ म्हणतात की अंतःकरणाला शुचित्व पाहिजे, शुद्धता पाहिजे. अशुद्धीने अंतःकरण भरलेलं असेल अशा वेळेला जे सांगितलं जात आहे ते ठसतच नाही. आणि मग समर्थांनी सृष्टी नाशिवंत आहे अशा प्रकारचा पहिला विचार मांडला. मी मागच्या वेळेला सांगितलं तसं हे जे दशक आहेत हे दशक आपण प्रत्येक ओवी आणि त्याच्यावरचं मोठं निरूपण असे पाहणार नाही आहोत. आपल्याला आत्मनिवेदन भक्तीच्या संदर्भामध्ये हे दशक पाहायचे आहेत आणि मुख्यतः नंतर ज्ञानेश्वरी पर्यंत जायचं आहे. नाहीतर या दासबोधामध्ये आपला खूप वेळ, कारण इतके महत्वाचे हे समास आहेत. समर्थ म्हणतात की ही सगळी सृष्टीची रचना पंचभूतिक आहे. सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाण. पृथ्वी आप तेज वायू आकाश उपदेशाबद्दल समर्थ सांगतायत आणि उपदेश त्यांना करायचा आहे. समजावून सांगतायत की सृष्टीची रचना कशी झाली हे प्रथम पहा. ही पंचभूतिक आहे, पंचमहाभूतात्मक आहे. डोळे उघडून जर सगळ्या सृष्टीकडे पाहिलं तर पंचमहाभूतांखेरीज सृष्टीमध्ये काही नाही. परंतु हे तगेना सर्व काळ, पण ही सृष्टी सर्व काळ अशीच्या अशी राहते असं दिसत नाही. अनेक गोष्टी घडतात, अवर्षण होतात, अतिवृष्टी होते, कडे कोसळतात, भूकंप होतात, वादळ येतात. आपल्याला सृष्टी आता जशी दिसते आहे तशी ती कायम राहत नाही. सृष्टी नाशिवंत आहे. नाशिवंत अशा अर्थाने की ती परिवर्तनशील आहे. तो आपल्या दृष्टीने नाशच असेल, तशा तऱ्हेने ही सृष्टी परिवर्तनशील आहे, नाशिवंत आहे, आणि ब्रह्म मात्र शाश्वत आहे. आदि अंती ब्रह्म निर्गुण, त्याची शाश्वताची खूण. येर पंचभूतिक जाण नाशिवंत. आदि आणि अंतापासून ब्रह्म मात्र सृष्टीसारखं नाही. ब्रह्म हे अविनाशी आहे. ब्रह्म हे अमृत स्वरूप आहे. ब्रह्मैव वेदम अमृतम पुरस्तात, ब्रह्म पश्चात, ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण, अधश्च ऊर्ध्वम प्रसृतम, असं ब्रह्म आहे आणि ते अविनाशी आहे. जे अविनाशी आहे तेच शाश्वत आहे, आणि जे नाशिवंत आहे ते अशाश्वत आहे. येर पंचभूतिक जाण नाशिवंत. त्यामुळे एक ब्रह्म आहे आणि दुसरं जे पंचभूतिक दिसत आहे ते नाशिवंत आहे. आधीच्या समासामध्ये एका ठिकाणी म्हटलंय की एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकारू. दोनच गोष्टी इथं आहेत. एक ब्रह्म अविनाशी आणि सृष्टी पंचभूतिक आणि नाशिवंत. येरवी हे पाहता भूते, देव कैसे म्हणावे तयाते, भूत म्हणता मनुष्याते विषाद वाटे. मातो जगन्नायक परमात्मा त्यास आणि भूत उपमा, ज्याची कळेना महिमा ब्रह्माधिकासी. जर नीट दृष्टीने सूक्ष्म दृष्टीने पाहायचं झालं तर पंचभूतिक विश्वामधला कुठलाही पंचभूतिक पदार्थ याला देव कसं म्हणता येईल? शक्तिमान असल्यामुळं, मनुष्याच्या तुलनेने अतिशक्तिमान असल्यामुळं मनुष्याला त्याला देव म्हणावंसं वाटतं. जसं सूर्यनारायण आहे, त्याच्यावरच सर्व विश्व चाललेलं आहे, म्हणून तो देव तुम्ही म्हणू शकाल. आपो नारायण आहे, तुम्ही त्याला देव म्हणू शकाल. पण समर्थ असं म्हणतात की तो मुख्य देव म्हणता येणार नाही, कारण ते पंचभूतिक आहे आणि नाशिवंत आहे. जे नाशिवंत आहे त्याला देव म्हणू नका. मात जगन्नायक परमात्मा त्यास आणि भूत उपमा, ज्याची कळेना महिमा ब्रह्माधिकासी. भूता ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती. पंचमहाभूतात्मक हे जे विश्व आहे, हे विश्व आणि याच्यातला कुठलाही एखादा पदार्थ जर देव असं म्हटलं त्याला, तर काही ना काहीतरी दोष त्या देवाच्या ठिकाणी तुम्हाला दिसतोच. पृथ्वी आप तेज वायो आकाश या सबाह्य जगदीश. पृथ्वी आप तेज वायु आकाश यांना अंतर्बाह्य जगदीश पर ब्रह्म परमात्मा सत्ता व्यापून राहिलेली आहे. पंचभूतासी आहे नाश आत्मा अविनाश रूपी, असा दुसरा विषय त्यांनी मांडला. पंचभूत आहेत त्यांना नाश आहे आणि आत्मा मात्र अविनाशी आहे. आत्मा आणि ब्रह्म हे एकच. जे जे रूप आणि नाव तो आघवाची भ्रम नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे. म्हणून जिथं जिथं रूप आणि नाम असं आपल्याला दिसत आहे तो भ्रमस्वरूपच ते आहे. या दृष्टम तर नष्टम अशीच श्रुती आहे. जे जे दिसणार आहे ते सगळं नाशिवंत आहे आणि जे दिसणार आहे त्याला रूप आहे आणि नाम देखील आहे. तो भ्रम याचा अर्थ आज दिसेल पण उद्या नसेल असं त्याचं स्वरूप असेल म्हणून ते भ्रमस्वरूप. नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे म्हणून नाम आणि रूप याच्या अतीत एक वर्म आहे ते वर्म अनुभवानी आपण जाणावं. पंचभूते आणि त्रिगुण ऐसी अष्टधा प्रकृती जाण अष्टधा प्रकृतीस नामाभिधान दृश्य ऐसे भगवद्गीताच आलेली आहे या ठिकाणी. पंचभूते आणि त्रिगुण पराप्रकृती आणि अपराप्रकृती याच्यामध्ये अपराप्रकृतीचं वर्णन करत असताना पंचभूतात्मक आणि मन बुद्धी अहंकार मिळून अपराप्रकृती झाली. सातव्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं अशी ही अष्टधा प्रकृती. या अष्टधा प्रकृतीला दृश्य असं म्हणतात. आपला देह देखील अष्टधा प्रकृतीचाच बनलेला आहे. भूमी आपहा अनलहा वायुः खम मनो बुद्धी एवच अहंकारम इति यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. या आठ तत्वांनी ही प्रकृती बनलेली आहे आणि या प्रकृतीच्या अंतर्गत पण प्रकृतीच्या पलीकडे असं अजून एक तत्व आहे त्याला परातत्व असं म्हटलेलं आहे. आणि जीव प्रकृती या नावाने ते ओळखलं जातं असं भगवद्गीतेत त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग पुढं असं सांगितलं की मत्ताः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. ही पराप्रकृती आणि अपराप्रकृती हे दोन्ही माझ्यापासून झालेले आहेत परमात्म्यापासून झालेले आहेत. मी परमात्म्यानी हे जग जसं सूत्रामध्ये मणी ओवावेत तसं धारण केलेलं आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सबा याभ्यंतरी. तरी देखील याच्यामध्ये एक पराप्रकृती म्हणजे कनिष्ठ प्रकृती पंचभूतिक विश्व आणि मन बुद्धी अहंकार अशी अष्टधा प्रकृती सांगितलेली आहे. आणि जी पराप्रकृती सांगितलेली आहे जीव प्रकृती त्यालाच आपण परमात्मा आहोत असा बोध होतो. तोच विषय इथं समर्थ सांगतात. पंचभूते आणि त्रिगुण ऐसी अष्टधा प्रकृती जाण अष्टधा प्रकृतीचं नामाभिधान दृश्य ऐसे. आपल्या देहासकट सगळीकडं आता हे दृश्य म्हणून नामाभिधान असलेली अष्टधा प्रकृती ओळखावी. ते हे दृश्य नाशिवंत ऐसे वेद श्रुती बोलत. ते हे दृश्य आपल्या सकट नाशिवंत आहे असं वेद श्रुती सगळे सांगतात. आपला अनुभव देखील तसा आहे. खरंच भ्रमासारखंच हे सगळं जीवन आहे. जे जे रूप आणि नाम तो आघवाची भ्रम माझ्या असं लक्षात येत की मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो त्याच्याशी बोलत होतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री घरामध्ये तो त्याची बायको मुलगी आई आणि कुठला तरी विनोद झाला आणि इतका हसला की गडाबडा लोळला. त्या विनोदाला खूप हसला तो आणि त्याच्यातच त्याचा हार्ट फेल झाला गेला माझ्या एवढाच वयाने. ते समजल्यावर मला असं वाटलं की भ्रम आहे की काय, काल होता काय आणि आज नव्हता काय, होता आणि नव्हता याच्यामध्ये अंतर काय आहे? जे दुसऱ्याच्या बाबत तर ते आपल्या बाबत नको का चिंतन करायला? ज्या अर्थी तो होता काय आणि नव्हता काय हे भ्रमस्वरूप आहे, तसं आपण आहोत काय आणि नाही काय हा भ्रम नसू शकेल का? इतरांच्या तुलनेने हा भ्रमच असेल. जेव्हा आपल्याबाबत अशी जर घटना घडली तर दुसरेही म्हणतील की काय काय खरं काय आणि खोटं काय, काही माणसाचा भरोसा नाही बघा. तसाच आपलाही भरोसा नाही, आपणही असेच नाशिवंत आहोत या बुद्धीनेच आपल्याकडेही आपण पाहणं गरजेचं आहे. ते हे दृश्य नाशिवंत, ते हे दृश्य आपल्या सकट असणार नाशिवंत. ऐसे वेद श्रुती बोलत निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी, आणि निर्गुण ब्रह्म मात्र अतिशय शाश्वत आहे असं ज्ञानी पुरुष जाणतात. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळिता जळेना, नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावकहा, न चैनम क्लेदयंत्यापो, न शोषयती मारुतहा. भगवद्गीताच आहे इथं. जे वायोचेनी उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना, परब्रह्म ते ज्यासी वर्णची नसे, जे सर्वाहुनी अनारिसे, परंतु असतची असे सर्व काळ आहे. ते नाही असं म्हणायची सोय नाही, पण त्याचं जे आहे पण आहे ते शस्त्रांनी तोडून तुटत नाही, अग्निमध्ये जाळून ते जाळलं जात नाही. समर्थ असं म्हणतात की असं हे सर्वत्र भरून राहिलेलं अविनाशी असं ब्रह्म दिसत नाही, पण दिसेना तरी काय झाले, ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे. ते जरी दिसत नसलं तरी दिसत नसलं म्हणून काय झालं? ते ओळखायचं कसं? ते तुम्ही ओळखायचं अशा पद्धतीने माझ्याकडे पाहून. की ज्या अर्थी समोर कोणी बसलेला आहे नाशिवंत देह, पण बोलतो आहे, निरूपण करतो आहे, समजावून सांगतो आहे, आत चैतन्य आहे म्हणून निरूपण करतो आहे, समजावून सांगतो आहे, बोलतो आहे, दिसेना तरी काय झाले? ते तत्व दिसत नाहीये म्हणून काय झालं? समोर व्यक्ती जी बसली होती त्या तत्वामुळे बसली आहे. आणि मी तुमच्याकडे पाहून हे समजून घ्यायचं की जरी व्यक्ती म्हणून तुम्ही दिसत असलात तरी देखील समजून घेऊन ऐकता आहात, तुमच्या डोळ्यात दिसत आहे. एकाग्रता आहे, समजल्याचा आनंद आहे. हे सर्व ज्याच्या शक्तीवर ज्याच्या सत्तेवर चालतं तो मात्र दिसत नाहीये, पण दिसेना तरी काय झाले? त्या अर्थी समोर येऊन कोणी बसलंय, पंचभौतिक देह नाशिवंत असला तरी देखील सूक्ष्मत्वानी त्याच्या आत परमात्मा आहे. सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे, आणि सूक्ष्मत्वानी सर्वत्र सर्व प्रकृतींच्या अंतर्गत तो भरून राहिलेला आहे, कोंदून राहिलेला आहे. दृष्टीस लागली सवय जे दिसेल तेची पहावे. दृष्टीला अशी सवय लागली आहे की जे दिसेल ते पाहावं आणि जेवढं दिसेल तेवढं सत्य मानावं. परंतु गुज ते जाणावे गोप्य आहे, पण त्याच्या आत असणारं जे गुज आहे ते मात्र अत्यंत गुप्त रूपाने आहे, पण ते आहे. म्हणून पंचभौतिक विश्व आपल्याला जे ज्या पद्धतीने दिसत आहे ते तसं दिसत आहे. म्हणून समर्थ एक सिद्धांत आपल्या समोर मांडतात. ते म्हणतात की प्रगट ते जाणावे असार, सारासार विचार कसा करावा, जे प्रगट आहे ते आसार आहे, प्रगट ते जाणावे आसार आणि गुप्त ते जाणावे सार, प्रगट आणि गुप्त मिळूनच व्यक्ती असणार, प्रगट आणि त्याच्या आतलं गुप्त मिळूनच प्राणी मात्र असणार, प्रगट आणि त्याच्या आत गुप्त हे दोन्ही मिळूनच पदार्थ मात्र देखील असणार, पदार्थ मात्राच्या अंतर्यामी असणारं चैतन्य पाहण्याची आम्हाला शक्ती नाही, पण त्याच्याही अंतर्यामी चैतन्य आहे, आज विज्ञान देखील तेच सिद्ध करतं। भूमीच्या अंतर्यामी देखील चैतन्य आहे आणि ते चैतन्य देखील व्यक्तीचं चैतन्य जसे संस्कार स्वीकारतं तसं भूमीच्या अंतर्यामी असणारं चैतन्य देखील संस्कार स्वीकारतं। तिथं तशा प्रकारचं वायुमंडल तयार होतं। रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाई वनवासामध्ये जात असताना एका विशिष्ट भूमीवरून चालत असताना लक्ष्मणाच्या मनामध्ये असं आलं की त्यावेळेला जो विशिष्ट प्रसंग घडला, आपलं आपल्या बंधूवर प्रेम होतं, एवढंच नव्हे तर आपण आपल्या बंधूचा सेवक आहोत अशी आपली भावना होती, आपले वडील अन्याय करतायत असं आपल्याला वाटत होतं, त्यामुळे जिथं भाऊ जाईल तिथं आपण जाऊ असं आपण म्हणालो आणि आपला बंधू आपल्या पत्नी बरोबर आणि आपण मात्र एकटे, आपली पत्नी अयोध्येमध्ये, अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊ लागले आणि तो रामचंद्रांना म्हणाला की मला तुम्हाला काही विचारायचं आहे। तर रामचंद्र म्हणाले की तू निमूटपणे चाल, थोडं पुढे गेल्यानंतर बघू। आणि तो सगळा प्रदेश ओलांडल्या रामचंद्र म्हणाले की विचार, तुला काय विचारायचे ते। तर म्हणाला की आता ते विचार माझ्या मनात येत नाहीत, मगाशी ज्या जे विचार माझ्या मनात येत होते तर ते विचार आता माझ्या मनात येत नाहीत, मी विचारणार होतो पण आता मला विचारायचं नाही। तर रामचंद्र म्हणाले की तो जो भाग होता त्या भागावरचे संस्कार निराळे होते, तिथं दैत्यांनी तप केलेलं होतं, तिथं स्वार्थाचे विचार असणारी अशी ती भूमी होती। भूमीच्या अंतर्गत देखील संस्कार असतात। हजारो वर्षांपासून, गंमत म्हणून जर पाहायचं झालं तर हजारो वर्षांपासून हा जो अफगाणिस्तानचा प्रदेश आहे तिथूनच सगळीकडे आक्रमण झाली, भारतावर देखील तिथून वारंवार आक्रमण झाली, बाबर तिथून आला, आज देखील तिथूनच सगळीकडे आक्रमण होतात, ते कधीही शांत जीवन जगले नाहीत, तिथं जन्माला आलेली मंडळी ते संस्कार घेऊन जन्माला येतात। भारतामध्ये परमार्थ रुजला, परमार्थ मुरला, या भूमीत येणारी जन्माला येणारी मंडळी अनेक प्रकारांनी परमार्थी मनोधारणेची अशी आजही आहेत। निरनिराळ्या देवस्थानी किंवा तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपल्याला जे समाधान मिळतं त्याच्यामध्ये त्या भूमीने घेतलेले संस्कार देखील कारण आहेत। आळंदीला गेल्यानंतर अथवा पंढरपूरला गेल्यानंतर याचं कारण त्या जड पदार्थाच्या आत असणारं चैतन्य जे सिद्ध नाही करतायत विज्ञानच सिद्ध करेल, पण त्यांनी ते संस्कार स्वीकारलेले आहेत। त्यामुळं सर्व जगतामध्ये जे प्रगट आहे ते असार आहे आणि गुप्त आहे तेच सार रूप आहे। अशा दृष्टीनेच या जगताकडे पाहणं गरजेचं आहे। प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार आणि जे गुप्त आहे त्याच्याकडे पाहणं, गुरुमुखे हा विचार उमजो लागे। म्हणून सद्गुरु सांगतात की तत्वमसी, तू देह मन बुद्धी नाहीस, ते परमात्म तत्वच तू आहेस, असं गुरु त्याच करता सांगतात। सुरुवातीला तत् म्हणजे काय हे माहिती नाही, परमात्मा म्हणजे काय माहिती नाही, मग सांगायला लागतं की तो अक्षर आहे, अव्यय आहे, अचिंत्य आहे, जन्म मरण रहित आहे, सच्चिदानंद आहे, शांत स्वरूप आहे, तरी देखील काय कळलं? ज्याचा प्रत्यय नाही अशी गोष्ट केवळ शब्दार्थावरून कळली, जितपत शब्दाचा अर्थ आपल्याला समजू शकतो, आपल्या बुद्धीत प्रकाश टाकू शकतो, तितपत कळलं, पण परमात्मा नाही कळला. पण परमात्म्याचं लक्षण असं आहे हे समजलं. आणि त्वम म्हणजे काय समजलं? आपण कधी विचार केला का, मी देह मन बुद्धीच्या आत असणारं चैतन्य आहे? पण शब्दार्थावरून कळलं. शब्दार्थावरून जे प्रत्यक्षात कळत नाही अशी गोष्ट जितकी शक्य तितकी समजून घेतली, असंच पुढे जायचं असतं. जर कोणी म्हणेल मला आधी प्रचिती द्या मग मी मानेन, तर तसं होऊ नाही शकत. गणित सुद्धा सगळं सोडवल्यानंतर मग उत्तर येतं ना, तसंच आहे. सुरुवातीला क्ष माना, एक्स माना असं म्हणूनच पुढे जावं जसं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात की जे उमजेना ते उमजावे, तुम्हाला जी काही कुवत आहे त्याप्रमाणे पण हे उमजायचा प्रयत्न करावा. तुम्ही जर म्हणाल माझ्या डोळ्यांनी ते दिसावं मग मी मानेन, मला त्याचा अनुभव यावा मगच मी मानेन, तू असं कोण लागून गेला? तुझा अनुभव तुझ्या इंद्रियांनी तो घेणार, तो इंद्रियांच्या अतीत आहे, त्याचा अनुभव इंद्रियांना येत नाही, मनाला त्याचा अनुभव येत नाही, बुद्धीला तो तसा प्राप्त नाही, शुद्ध आणि अग्रबुद्धीला तो प्राप्त होतो. सांप्रत तुझी बुद्धी विषयामध्ये लडबडलेली आहे, म्हणून तुला जितकं आता जमते तितकं तू समजून घे. जे उमजेना ते उमजावे, जे दिसेना ते पहावे. परब्रह्म दिसत नाहीये, पण या शब्दार्थावरून लक्षार्थ जो आहे तर तो काय असेल याचा अंदाज आपला घ्यावा. जे कळेना ते जाणावे विवेक बळे. गुरुमुखातून हे सगळं विवेक बळानी जितकं होईल तितकं, मग ती समज शक्ती देखील वाढते, हळूहळू तीही सूक्ष्म होते. साधनेनी, ध्यानानी, नामानी अंतकरण वृत्ती देखील योग्य होते. एके दिवशी मनाला ओलांडतो, एके दिवशी बुद्धीला ओलांडतो, देहाला ओलांडतो, आणि देहातीत असणारा परमात्मा ठाई पडतो. पण सुरुवात कुठून तरी व्हायला लागते. गुप्ततेची प्रगटावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकाश. अवघड कठीण आहे हे खरं आहे, पण सावकाश त्याचा अभ्यास करत राहावा. दुर्बोध जरी असलं तरी देखील त्याचा अभ्यास असा सावकाश करत राहावा. विवेकाने समजावं की व्यक्ती पाहतो आहे चैतन्याकरता, म्हणून आज चैतन्य आहे. चैतन्य आपण पाहिलं, पाहिलं म्हणजे दृष्टीने नाही पाहिलं, पण आपल्याला समजलं की चैतन्यामुळे व्यक्ती आहे. अशा रीतीने सावकाश हळूहळू आपल्याही अंतर्यामी, जगताच्याही अंतर्यामी डोकवायचा प्रयत्न करावा. आणि जे प्रगट आहे ते आसार आहे, आणि त्याच्या आत असणारं गुप्त आहे ते सारभूत आहे, साररूप आहे, हे ओळखावं. तरी ते कोणेपरी साधावे? शिष्य सहजच विचारतो की ही तर बळजबरी झाली, जे उमजे ना ते उमजावे, जे दिसे ना ते पहावे, कळे ना ते जाणावे. कळत नाही त्याला काय करणार, कसं जाणावं? म्हणून शिष्याने लगेच विचारलंच की परी ते कोणे परे साधावे. असं म्हटल्यावर समर्थांनी त्वरित तितक्यात झटपट उत्तर दिलं, तेची बोलिले स्वभावे, तेच सांगतो आहे. अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते. श्रवण करत जावं, अध्यात्म श्रवणाने ते ब्रह्म प्राप्त करावं. अध्यात्म श्रवणाने दोन मुख्य गोष्टी कराव्यात. एक म्हणजे देवाबद्दल निश्चय करावा आणि मी कोण याच्याबद्दल निश्चय करावा असा विषय ते पुढे मांडतात. पृथ्वी नव्हे आप नव्हे आधी सांगितलंच, पंचभूतिक ते परमात्मा नाही, पंचभूतिक जड नाशिवंत तो परमात्मा नाही, म्हणून ते म्हणतात पृथ्वी नव्हे आप नव्हे तेज नव्हे वायू नव्हे वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते. तयास म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव. जे जे दिसतं ते ते नाही, त्याच्या पलीकडे जे आहे त्याला देव म्हणावं, आणि वरकड म्हणजे जे सर्वसाधारणपणाने तो लोकांचा स्वभाव म्हणावा, देव म्हणतात तर ठीक आहे असं म्हणावं, पण तो देव असं आपण जाणू नये. देव म्हणजे या पंचभूतांच्या पलीकडचा. ते म्हणतात जितुके गाव तितुके देव. प्रत्येक गावात काही ठराविक देव असतातच, रामाच्या मूर्ती असतात, कृष्णाच्या मूर्ती असतात, एक मुंजोबा असतो, एक म्हसोबा असतो, इत्यादी इत्यादी काही देवींची देवळं असतात. श्रद्धेकरता ते ठीकच आहे, लोकांकरता ते ठीकच आहे. आत्मनिवेदन भक्ती पाहिजे ना, जितुके गाव तितुके देव जना कारणे असं समर्थ म्हणतात. कधी कधी संत इतके अश्रद्ध बोलतात, आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी आठवावा तुकाराम महाराज. देव आहे असं सगळ्यांना सांगत राहावं, पण जसा लोक पाहतात तसा तो नाही हे मनामध्ये पक्कच जाणून असावं. त्याच भाषेत समर्थांनी सांगितलंय, जितुके गाव तितुके देव जना कारण, हे लोकांकरता ठीक आहे, आणि त्या श्रद्धा समर्थांनी कधी उडवलेल्या नाहीयेत, तुकाराम महाराजांनी उडवलेल्या नाहीयेत, ज्ञानेश्वर महाराजांनी उडवलेले नाहीयेत. एरवी जरी म्हणत असले की सोमवारी शंकराला जातो, मंगळवारी देवीला जातो, विशिष्ट ठिकाणी जेव्हा आत्मनिवेदन भक्तीचा विषय येतो तेव्हाच संत असं बोलतात. कारण आता या देवांच्या पलीकडे असणाऱ्या खऱ्या देवाच्या बद्दल संत आपल्याला सांगतायत, म्हणून ते हे सांगतायत, हे समजून घेऊ. कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे या नयानी. ते देव हे देवच आहेत, हे संतांना अमान्य नाहीये. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यया आला. आता आपणची आपला शोध घ्यावा. दोन गोष्टी कळणं गरजेचं आहे, देव कोण आणि आपण कोण. देव निर्गुण हे समजलं, आता आपण कोण आहोत हे पाहावं. मग शरीराला माझं असं म्हणतो, पण माझं शरीराला असं म्हणतो तो शरीर मात्र नव्हे. माझं शरीर असं म्हणतो तेव्हाच, जसं माझं पुस्तक असं जो म्हणतो तो पुस्तकापेक्षा वेगळा आहे की नाही, म्हणून माझं पुस्तक असं म्हणतो, तसं माझं शरीर जो म्हणतो त्याच्यात खरा मी हा शरीरापेक्षा वेगळा असला पाहिजे, म्हणून तो शरीराला माझं म्हणतो. मन माझे ऐसे जाणतो, जो जाणतो तो मन देखील नाही, मन त्याचं साधन आहे, शरीर त्याचं साधन आहे, म्हणून तो शरीराला माझं असं म्हणतो. आपण आपली जी साधन आहे त्याला माझं म्हणतो तशी रीत आहे, आणि मला मी म्हणतो. त्यामुळे तो शरीरही नाही आणि मनही नाही. देहाकडे जर सूक्ष्म दृष्टीने पाहायचं झालं तर देह हा सगळा पंचभूतांचा विस्तार आहे. इथं पृथ्वी आहे आपला देह, त्याच्यामध्ये आप आहे, आणि पृथ्वीमध्ये ज्या प्रमाणात पाणी आहे, तर मध्ये माल कोणीतरी सांगितलं शरीरामध्ये देखील त्याच प्रपोर्शनमध्ये पाणी आहे. तेज आहे अहम वैश्वानरो भूत्वा. वैश्वानर जो कसं काय अन्न पचवलं जातं, पण काही एक तेज आहे तसं बुद्धी आहे, या दोन्ही तेज असल्याखेरीज शक्य नाही. वायू आहे, आपण आत बाहेर घेतो तो सगळ्या शरीरात पसरतो, त्याच्यातल्याही विशिष्ट वायूची शरीराला आवश्यकता आहे, त्याच्यावर शरीराचं पोषण आहे. काही वायू नको असतात ते उच्छ्वासावाटे बाहेर टाकले जातात. आणि आकाश आहे. शास्त्रज्ञ असं म्हणतात की शरीरातलं आकाश जर काढून टाकलं तर सगळं शरीर एका काड्यापेटीमध्ये सहज बसेल. इतकं आकाश आत बाहेर भरून राहिलेलं, पण शरीरामध्ये देखील इतक्या प्रमाणात आकाश आहे. पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडीता सार आत्मा चौरे. या सगळ्या मागची दोन निरूपण आणि हे निरूपण याच्यावरून समर्थांची एक निरूपणाची पद्धत की तत्वाने तत्व झाडून टाकायचं. शरीरातला जो आप आहे तो अंश बाहेरच्या आपामध्ये विवेकाने विसर्जित करायचा, अशा रीतीने तत्वाने तत्व झाडायचं, काढून टाकायचं. असं काढल्यानंतर एकच गोष्ट शिल्लक राहते, तो म्हणजे आत्मा. जसं 5/5 केल्यानंतर किती उत्तर येत? 1. शून्य येत नाही, हो की नाही? द्वैत काढलं, 2/2 केलं तर उत्तर 1 येत. 1 जात नाही काही झालं तरी. सगळी पंचभूत बाहेरच्या पंचभूतात विलीन केल्यानंतर ती झाली, ती विलीन झाली असा समजणारा 1 तिथं राहतोच. ते आत्म्याचं स्वरूप, तत्वे तत्व झाडीता सार आत्माच उरे. भागाकार केल्यानंतर 1 आत्माच फक्त शिल्लक राहतो. आपण अशी ठावची नाही येथे पाहणे न लगे काही. मग ज्याला आपण असं म्हणतो तर त्याला खरं म्हणजे इथं कुठलंही स्थान नाही. याचा फार विचार करायचं काही कारण नाही. येथे पाहणे न लगे काही, आता आपण उरतच नाही ना तिथं. ज्या देहसंघाताला मी असं म्हणत होतो तो देहसंघातच तिथं उरत नाही. तत्वे ठाईंचा ठाई विभागून गेली आणि तत्व आपापल्या तत्वामध्ये विलीन झाली. अशा रीतीने बांधली आहे तो गाठोडी. आपल्या या हॉलची कपॅसिटी 370 आहे समजा, आणि मी इथं 1 आहे. ज्याला मी असं आपण म्हणतो की नाही त्यालाही सोडता कामा नाही. 371 जण समजा इथं आहेत, तर ही एवढी गाठोडी बांधून ठेवलेली आहेत. 371 गाठोडी इथं ठेवलेली आहेत. त्याची सोडवण जो विवेकानी करतो, विचारांनी करतो, विचार पाहता ही गाठोडी आढळे ना, ही 371 गाठोडी तसं जर नीट विचार पाहिला तर काही आढळत नाहीत, ही सगळी उडून गेली. तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार, आणि मग कोण उरतो? तर एकच उरतो. 371/371 केले तर आपण सगळे अद्वैत भावानी एकच उरतो. तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर. एकच आत्मा निरंतर अंतररहित असा एकच अफूट आत्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे. आपण नाही. हा जो आपण आपल्याला आपण म्हणतो, त्यामुळे आपण परमात्म्यापासून वेगळे झालो. आपण अशी ठावची नाही. अशा रीतीने आपण जर मुळातच नसलो तर जन्म मृत्यू कैसे काही. पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे. पाप पुण्य जन्म मृत्यू हे असायचं काही कारण नाही. म्हणून स्वरूपानंदांकडे कोणी गेला आणि तो जर म्हणायला लागला की मी फार पापी, तर ते म्हणत असत हो हो. जो मी पापी असं म्हणतो तो पापी नाही, त्याच्या कृत्यामुळे त्याने आपल्या स्वतःवर तो भाव ओढून घेतलेला आहे. त्याच्या अंतर्यामी असणारा शुद्ध मी मात्र पापीही नाही आणि पुण्यवान देखील नाही. पाप पुण्य यम यातना हे निर्गुणी तो असे ना, आपण तोची. बघा, तोच मी, आपण तोची, तरी जन्म मरणा ठावकायचा. पण इतका निर्धार आपण देह नाही असा असला झाला म्हणजे मग हे जन्म मृत्यू पाप पुण्य खंडन पूर्ण निश्चयाने आपल्या ठिकाणी घडतं. देह बुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्ष पद. अशा प्रकारे देहातीत होतो आणि मोक्ष पद प्राप्त करतो, झाले जन्माचे सार्थक. निर्गुण आत्मा आपण एक, अशा प्रकारे जन्माचं सार्थक या गुरुमुखातून हा विचार श्रवणाने प्राप्त केल्यानंतर होतो. हा उपदेश आहे. आता जे जन्माचं सार्थक झालं असं वाटतं ना, समर्थ असं म्हणतात, परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा. याच मात्र हा रोज याच चिंतन करत राहावं, हा पाहिलाच पाहावा, हा सतत पाहत राहावा. आपण असं निवेदावे अशा रीतीने आपल्या स्वतःला समर्पित करावं. आपण विवेके नुरावे, आपल्याला समर्पित केल्यानंतर आपण नावाचा कुठलाच पदार्थ उरत नाही हे समजून घ्यावं. आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. आत्मनिवेदन भक्तीबद्दल आपण पाहतोय ना. आता याच्या पुढे समर्थांनी 7-8 जणू पायऱ्या दिल्या. हे गणित सोडवायचं कसं, याच्या पायऱ्या. आधी अध्यात्म श्रवण बघा, मग सद्गुरु पादसेवन. आधी अध्यात्म निवेदन, मग सद्गुरु पादसेवन, आणि पुढे आत्मनिवेदन, आणि पुढे हे अशा प्रकारचं आत्मनिवेदन. पण सद्गुरु प्रसादे, सद्गुरूंच्या प्रसादाने, सद्गुरूंच्या कृपेनी हे सगळं प्राप्त करावं. म्हणजे आता लक्षात इथं असं आलं की श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम नवविधा भक्ती सांगितली, त्याच्यात समर्थांनी 3 भक्ती ठेवल्या, अध्यात्म श्रवण, पादसेवन, आत्मनिवेदन. मधल्याही भक्ती आहेत, त्या साधना म्हणून आहेत, पण या 3 गोष्टी महत्वाच्या समजाव्यात. आत्मनिवेदन झाल्यावर काय, आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी. आत्मनिवेदन झाल्यानंतर वस्तू मात्र, इथली सगळी 371 गाठोडी गेली आणि एक वस्तू राहिली, निखळ वस्तू. आपण सर्वजण एका बोधाने, एका शांतीने, एका प्रेमाने, एका आनंदाने भरून राहिलेले असे असा समुदाय. विवेकाने जर पाहिलं तर सगळं जगत देखील उडालं आणि आपण एकटे राहिलो. एकटे म्हणजे सर्व आहेत पण त्यांच्या अंतर्यामी तोच आहे, अशा प्रकारचा भाव. निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा अंतरी बोध झाला, ही चौथी गोष्ट. मग त्याच्या पुढे काय, त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, आता खऱ्या अर्थाने संसार खेद नाहीसा होतो। मग ब्रह्म झाल्यामुळं आता आम्ही म्हणू तसं आमच्या बाबत सगळं घडेल ना, यशस्वी जीवन तथाकथित तसा आम्हाला प्राप्त होईल ना, या गैरसमजात राहू नका। देहो प्रारब्धी टाकीला सावकाश, आता देहाचं जे व्हायचं ते होत राहील। प्रारब्धवशात आपण आत्मा ब्रह्म शांती ब्रह्म अशा प्रकारे राहिला आणि देह हा प्रारब्धाच्या अधीन झाला। यासी म्हणजे आत्मज्ञान। आपण शांती स्वरूप प्रेम स्वरूप आनंद स्वरूप आपणच एकटे, दुसरा इथं नाही। जन्म मरण खंडन झालं, देह प्रारब्धावर टाकला, संसार खेद उडाला, यासी म्हणजे आत्मज्ञान। येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तजी झाला। आता होणार ते होये नाका आणि जाणार ते जाये नाका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची। संसारी पुंडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले। संसारातली जी पुंडाई होती ना, ओढाताण ओढग्रस्तपणा, आणि संसारात प्रत्येक घटनेमध्ये ओढग्रस्तपणा येतो, प्रत्येक घटनेत। लहान मुलाला शाळेत पाठवायचं असतं, त्याला जायचं नसतं, तो रडतो, आई रडते, त्याला रिक्षात बसवते, ओढग्रस्तपणा आहेच। रिझल्ट लागतो, ओढग्रस्तपणा काही जात नाही, ऍडमिशन ओढग्रस्तपणा काही चुकत नाही, सगळीकडे ओढग्रस्तपणा हा राहतोच। लग्न झालं, मुलं झाली, जागरण करायला लागली, ओढग्रस्तपणा तसाच राहतो। कोणत्याही परिस्थितीत ओढग्रस्तपणा हा तसाच राहतो। संसारी पुंडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले। पण या संसाराकडे विवेकानी तत्वे तत्व झाडून अशा रीतीने पाहून नित्य समाधानात राहण्याची कला प्राप्त झाली। देहाला प्रारब्धावर सावकाश टाकून दिलेला आहे, आता त्याच्यात ओढग्रस्तपणा राहिला नाही, आता लीला राहिली, आता खेळ राहिला। अशा रीतीने संसारातला सगळा ओढग्रस्तपणा येरझारा उंडाई नाहीशी झाली। देवाशी म्हणजे मुख्य देवाशी भक्ताचं ऐक्य झालं, मुख्य देवाचं ओळखिले, याचं कारण मुख्य देवाला ओळखलं आणि देवस्वरूप होऊन राहिला। सत्संगे करूनी, आणि हे सर्व सत्संगानी झालं, सर्वात शेवटी हे कृपेनी झालं, संगतीनी झालं, संतांच्या संगतीनी झालं। देहापाशी गेला देही तो कैसेनी होईल विदेही, देही आहे त्याच्यापाशी दुसरा देही गेला तो विदेही कसा होणार, तो फिरण्याच्या गप्पा मारणार, खाण्याच्या गप्पा मारणार, धंद्याच्या गप्पा मारणार, पैशाच्या गप्पा मारणार, तो विदेहीपणाचं कसं तिथं नाव निघेल। सत्संगामध्येच हे होणार। मुख्य देवास ओळखिले सत्संगे करुनी, इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्म पावन नाम समास द्वितीय। अशा रीतीने हा 6-2 अतिशय महत्वाचा आत्मनिवेदन भक्ती सांगणारा समास या ठिकाणी सफल संपूर्ण झाला। हरिओम तत्स। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधः कस्य स्विद्धनम् ओम शांति शांति शांति।